आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तामिळनाडूत करूर इथं काल झालेल्या चेंगराचेंगरीतल्या मृतांची संख्या 39 बीएसएनएलच्या स्वदेशी 4G यंत्रणेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदीसाठी करार करण्याची योजना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडून जाहीर. पश्चिम बंगालमध्ये आजपासून दुर्गापूजा उत्सवाची सुरुवात आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत 41 वर्षांनंतर भारत पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. तामिळनाडूत करूर इथं एका राजकीय सभेत झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 39 पोहोचली आहे. 50 जास्त जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. चित्रपट अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या पक्षानं ही सभा आयोजित केली होती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची तसंच अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अरुणा जगदीसन यांच्या नेतृत्वाखालील आयोगाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 4G तंत्रज्ञानावर आधारित सेवेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओडिशातल्या झारसुगुडा इथून दूरस्थ पद्धतीनं काल करण्यात आलं. फिनलँड, स्वीडन, चीन आणि दक्षिण कोरिया या 4 देशांनंतर आता स्वदेशी 4G तंत्रज्ञानाची निर्मिती करून भारत हा या क्षेत्रातला जगातला 5वा देश ठरला आहे. या अंतर्गत बीएसएनएलच्या 92,633 मनोऱ्यांचं लोकार्पण करण्यात आलं असून यापैकी 9,020 मनोरे महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या 4G नेटवर्कच्या लोकार्पणाच्या पुण्यातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या नेटवर्कमुळे महाराष्ट्र शासनाच्या 1100 ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचवता येतील असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
कोणालाही सरकारच्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकताच पडू नये. जी सेवा पाहिजे त्याकरता ग्रामपंचायतच्याही कार्यालयात जायची आवश्यकता नाहीये, तालुक्यालाही जायची आवश्यकता नाहीये. आपल्या मोबाईलवर सगळ्या सेवा तो प्राप्त करू शकेल आणि यातल्या तर 90% लोकांना ज्या सेवा लागतात त्या सेवा पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही या डिजिटाईज करतो आहोत. त्यातलं होणार असं आहे की एखाद्यानी एखाद्या सेवेकरता अप्लाय केला तर त्याची फाईल कोणाच्या टेबलवर आहे आणि वेळेमध्ये ती सेवा त्याला प्राप्त झाली की नाही हे त्याला त्याच्या मोबाईलवरच कळेल आणि झाली नाही तर त्या अधिकाऱ्याला फाईन करा अशा प्रकारचा अर्ज देखील त्याला देता येईल अशा प्रकारची व्यवस्था आता महाराष्ट्रामध्ये आपण उभी करतो आहोत.
बीएसएनएलची स्वदेशी 4G यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल. आत्मनिर्भर सशक्त भारताच्या दृष्टीनं हा क्षण अत्यंत महत्वाचा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर 22 महिन्यात हे तंत्रज्ञान विकसित करून भारतानं जगात नवी ओळख निर्माण केली आहे असं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत सुमारे 92 लाख एकरवरील पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुण्यात बातमीदारांना दिली. एकट्या सप्टेंबर महिन्यातच 53 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झालं आहे. नुकसानापोटी आतापर्यंत बाधित शेतकऱ्यांना 2,250 कोटी रुपयांची मदत बँक खात्यावर जमा करण्यात आल्याचं भरणे यांनी सांगितलं. राज्यातल्या पूरस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिलं. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यात मणार धरण परिसरातल्या पूरबाधित नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात आपले विचार मांडतील. मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 126वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदी प्रसारणानंतर आकाशवाणी हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करेल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दहशतवाद हा एक सामायिक धोका असल्यानं त्याविरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्य मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक आहे असं मत परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या सत्राच्या सर्वसाधारण चर्चेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की भारतानं स्वातंत्र्यापासूनच दहशतवादाच्या आव्हानाचा सामना केला असून भारताचा शेजारी देशच जागतिक दहशतवादाचं केंद्र आहे. गेल्या अनेक दशकांपासून मोठे आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ल्यांची कट कारस्थानं याच देशात झाल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं. सुधारणांना विरोध करणं म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या विश्वासार्हतेचा ऱ्हास असून परिषदेचं कायमस्वरूपी सदस्यत्व वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं. डॉ जयशंकर म्हणाले की जग आता व्यापारी करारांमधील अस्थिरता आणि अनिश्चित बाजारपेठेचा अनुभव घेत आहे. भारताला निवडीचं स्वातंत्र्य आहे असं सांगत भारत आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी आणि देशविदेशात त्यांचे हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचंही जयशंकर यांनी म्हटलं आहे. डॉ एस जयशंकर यांनी काल रात्री न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांची भेट घेऊन भूराजकीय बदल आणि भारताचा दृष्टिकोन यावर चर्चा केली. तसंच जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान आणि अल्जेरियाचे परराष्ट्र मंत्री अहमद अत्ताफ यांचीही भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्य आणि प्रादेशिक परिस्थितीवर विचारविनिमय केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागेसाठी भारताच्या प्रयत्नांना रशियानं पुन्हा पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 80व्या सत्रात रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीचं प्रतिबिंबित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणांची गरज असल्याचं प्रतिपादन केलं. सध्याचा जागतिक समतोल 80 वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपेक्षा लक्षणीयरित्या वेगळा असल्याचं लावरोव्ह यावेळी म्हणाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेशी 90 अब्ज डॉलरचा शस्त्रास्त्रांचा मोठा करार आणि ड्रोन करार करण्याची योजना जाहीर केली आहे. युक्रेनचे अधिकारी या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात या करारांवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेला भेट देतील असं झेलेन्स्की यांनी सांगितलं. युक्रेननं अलीकडेच इस्रायलकडून मिळालेली एक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली देखील तैनात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये आजपासून दुर्गापूजा उत्सवाची सुरुवात होत आहे. षष्ठी तिथीला दुर्गापूजा सुरु होते. मां दुर्गेला पृथ्वीवर आमंत्रित करण्यासाठी बोधन आमंत्रण आणि अधिवास असे विविध विधी मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात केले जात आहेत. थोर क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांची आज 118वी जयंती आहे. 1907 याच दिवशी भगतसिंग यांचा जन्म पंजाबमधल्या लैलपूर जिल्ह्यातल्या बंगा गावात झाला होता. त्यांच्या मूळ गावी खटकर कलान इथं आज राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी दव्यानं स्थापित केलेला 100 फूट उंच राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात येणार आहे. वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध देशभरात निदर्शनं करण्याच्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या योजनेवर विश्व हिंदू परिषदेनं प्रश्न उपस्थित केले असून हिंसाचार होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना बारकाईनं लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे. या प्रकरणातील अंतिम निकालाची वाट न पाहता न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलन करण्याची योजना आखली असल्याचा आरोप करून विहिंपनं सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची दखल घेण्याचं आवाहन केलं आहे. हिमाचल प्रदेशातील कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्हला युनेस्कोच्या जागतिक बायोस्फिअर रिझर्व्ह नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. चीनमधील हॉंगझोऊ इथं झालेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये ही घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून नियुक्त केलेलं कोल्ड डेझर्ट आता जागतिक पटलावरील भारताचं 13वं स्थान बनलं आहे. त्यात पीन व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि किब्बर वन्यजीव अभयारण्य यासारखी संरक्षित क्षेत्र समाविष्ट आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज बिहारच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. पाटणा इथं होणाऱ्या उन्मेषा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाच्या 3र्या आवृत्तीच्या समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. या दौऱ्यात मुझफ्फरपूरमधील कटरा इथल्या चामुंडादेवी मंदिरालाही उपराष्ट्रपती भेट देणार आहेत. भारतानं जागतिक पॅराथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 जोरदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी बिहारच्या शैलेश कुमारनं उंच उडीत 1.91 मीटर उंची गाठून सुवर्णपदकासह आशियाई आणि वैयक्तिक विक्रम केला. वरुण सिंग भाटीनं 1.85 मीटर उंचीनं कांस्यपदक पटकावलं. दीप्ती जीवनजीनं महिलांच्या 400 मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावलं. पुरुषांच्या 100 मीटर फेरीत राकेशभाई भट आणि श्रेयांश त्रिवेदी अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. ही स्पर्धा नवी दिल्ली इथं सुरु आहे. दुबईमध्ये आशिया क्रिकेट करंडकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 हा सामना सुरू होईल. 41 वर्षांच्या आशिया करंडकाच्या इतिहासात प्रथमच भारत पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होत आहे. आतापर्यंत पाकिस्ताननं भारताविरुद्ध 15 पैकी 12 T20 सामने गमावले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तामिळनाडूत करूर इथं काल झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 39 BSNL स्वदेशी 4G यंत्रणेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदीसाठी करार करण्याची योजना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडून जाहीर. पश्चिम बंगालमध्ये आजपासून दुर्गापूजा उत्सवाची सुरुवात आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत 41 वर्षांनंतर भारत पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.